चीनी मंडी .com पॉडकास्ट।
केवळ व्हॉट्सअप ग्रुपमुळे विदर्भातील ऊस उत्पादक झाला मालामाल। केंद्र सरकार सध्या शेतकऱ्यांची मिळकत दुप्पट करण्याचा मनोदय व्यक्त करत आहे, पण नागपूरच्या एका शेतकऱ्यानं केवळ आपल्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्यानं आपली मिळकत तिप्पट केली आहे। राजेश बागल असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे। व्हॉट्सअपच्या एका ग्रुपमध्ये शेतीमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होता। त्यात राजेश बागल यांचा नंबर ॲड झाला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं। होय, आम्ही शेतकरी नावाचा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे। या ग्रुपच्या माध्यमातून मिळवलेल्या टिप्सच्या सहाय्यानं राजेश आपल्या उपलब्ध शेतात तिप्पट ऊस उत्पादन घेण्यात यशस्वी ठरले आहेत। विदर्भासारख्या कमी पावसाच्या पट्ट्यात एकरी 100 टन ऊस घेणारे राजेश पहिले शेतकरी ठरले आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती शुगर फॅक्टरीला ते 1000 टन ऊसाची विक्री करतात। यातून त्यांना वर्षाला 25 लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे। राजेश यांनी स्मार्टफोन घेतला होता तेव्हा त्यांना त्यावरून फोन कसा करायचा हे देखील माहीत नव्हतं। हळूहळू त्यांना व्हॉट्सअप आणि फेसबुकचा वापर करता येऊ लागला। राजेश म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील शेती सगळ्यात चांगली मानली जाते। त्या भागातील शेतकऱ्यांसारखं यश मिळवावं असं मला वाटत होतं। 6 वर्षांपूर्वी मी 50 एकर शेतीत केवळ 3 एकरात ऊस लावत होतो। त्यावेळी प्रति एकर केवळ 35 ते 40 टन ऊस मिळायचा। त्यावेळी तेवढं उत्पादनही विदर्भात खूप मोठं यश मानलं जायचं। आता राजेश यांनी एकरी 100 टन उत्पादन घेऊन सगळे विक्रम मोडले आहेत। होय, आम्ही शेतकरी या व्हॉट्सअप ग्रुपविषयी ऐकायला मिळालं होतं। सांगली जिल्ह्यातील आष्टा गावातील अमोल पाटील आणि अंकुश चोरमुले हा ग्रुप चालवतात। या ग्रुपमधून एकरी 100 टन ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली। राजेश यांच्यासाठी विदर्भात असं उत्पादन घेणं स्वप्नवतच होतं। राजेश यांनी अमोल पाटीलशी संपर्क साधला। 4 शेतकऱ्यांना घेऊन राजेश सांगलीत आले आणि 3 दिवस मुक्काम करून ऊस शेतीची माहिती घेतली। त्यानंतर विदर्भातही तशीच शेती करून यश संपादन केलं। होय, आम्ही शेतकरी या व्हॉट्सअप ग्रुप तयार होण्यामागंही एक मोठी कहाणी आहे। अमोल पाटील पूर्वी बँकिंग सेक्टरमध्ये काम करत होते। वडिलांची तब्येत बिघडल्यानं त्यांनी शेतीत लक्ष घालायला सुरुवात केली। त्याच दरम्यान फेसबुकवर अंकुशची ओळख झाली। अंकुश महात्मा फुले कृषी विद्यापीठात PhD करत होता। दोघांनी मिळून शेतकऱ्यांसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला। जून 2015 तो ग्रुप सुरू झाला। आज असे जवळपास 70 ग्रुप आहेत। 15 जणांची टीम हे ग्रुप चालवते। त्यात 5 PhD धारकांचा समावेश आहे। या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास 11 लाख लोकांपर्यंत शेतीमधील वेगवेगळे प्रयोग पोचवले जातात। आता त्यांचं एक YouTube चॅनलही आहे। हा ग्रुप शेतकऱ्यांच्या मदतीसाठी थेट शेतात जाऊन कार्यशाळाही घेत आहे। या चळवळीत आता केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शेतकरी सहभागी होत आहेत। काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या एका गटानं इथं भेट देऊन ऊस उत्पादन वाढवण्यासाठीचं तंत्रज्ञान समजून घेतलं। या तंत्रज्ञानाचं श्रेय कर्नाटकमधील एक शेतकरी विजयला जातं। त्यानं ऊसाची रोपं लावण्याची युक्ती सुचवली। त्या तंत्रज्ञानानुसार 1 एकरात जवळपास 40,000 हेल्दी रोपं उगवतात।